द म्युझिक बुक क्लब सादर करीत आहे प्रोफेसर बी आर देवधर लिखित थोर संगीतकारांची परंपरा या पुस्तकाचे अभिवाचन. अभिवाचिका संगीता गोखटे. पंडित देवजीबुवा धार. जुन्या काळातील नामवंत कलावंतांचा इतिहास अजून लिहिला गेला नाही, पण आज अशा इतिहासाची जरुरी भासू लागली आहे. त्या इतिहासाची थोडीफार सामग्री जमा करण्याचे काम संगीत कलाविहार सतत गेली 3 वर्षे करीत आहे. पंडित देवजीबुवांचे नाव अधूनमधून कानी येत असे एवढेच. पंडित केशवबुवा इंगळे यांनी गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे चरित्र प्रसिद्ध केल्यानंतरच त्यांच्याबद्दल थोडीफार अधिकृत माहिती लोकांना कळली. पंडित लालजीबुवांचे एक शिष्य पंडित दत्तोपंत दीक्षित हे गेल्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईत आले होते. त्यांच्याकडे देवजीबुवांचा एक फोटो मिळाला आणि तोच या अंकाच्या मुखपृष्ठावर दिला आहे. या लेखात दिलेली हकीकत, पंडित दीक्षित यांनी सांगितलेली माहिती, बाळकृष्णबुवांचे चरित्र आणि 1950 मार्च महिन्याच्या संगीत कलाविहारातील धारची संगीत परंपरा इत्यादींच्या आधाराने लिहिलेली आहे. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे देवजीबुवांकडे 3-4 वर्षे शिकले होते. त्यांनी स्वतः सांगितलेल्या माहितीत देवजीबुवांचे आडनाव परांजपे हे दिले आहे. पंडित दत्तोपंत दीक्षित यांनीही याच मताला पुष्टी दिली आहे. पण लक्ष्मण दत्तात्रेय जोशी यांनी आपल्या संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास या ग्रंथात त्यांचे नाव रामकृष्ण देव असे दिले आहे. धारची संगीत परंपरा या लेखात मालती वाकणकर लिहितात, रामकृष्ण देव उर्फ देवजी यांच्या कुलाचा फार मोठा विस्तार आहे. त्यात काशीचे बापूदेव शास्त्री, महामहोपाध्याय ज्योतिषाचार्य, धुळ्याचे देव वकील, धारचे महादेव भटजी व ग्वाल्हेरचे गोविंद शास्त्री अशा शाखा होत. या दोन निरनिराळ्या मतांप्रमाणे देवजीबुवांचे आडनाव परांजपे की देव याचा निर्णय लावणे कठीण झाले आहे. जोशी यांनी लिहिले आहे की रामकृष्ण देव हा मूळचा धारचा राहणारा. ही माहिती मात्र चुकीची आहे. इतर सर्वांच्या मते ते मूळचे पुण्याचे रहिवाशी. तुळशीबागेच्या पिछाडीस त्यांचा वाडा होता. या घराण्यातील सर्वच पुरुष सत्यनिष्ठ निघाल्यामुळे या घराण्यातील पुरुषास देवजीबुवा असे सर्व लोक म्हणत. ही माहिती बाळकृष्णबुवांनी दिली आहे. त्यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. यावेळी पेशवाई नुकतीच लयास गेली होती आणि दुसरे बाजीराव ब्रह्मावर्तास जाऊन राहिले होते. देवजींचे मामा रामचंद्र शास्त्री हे पेशव्यांच्याकडे नोकरीस होते. देवजीही त्यांच्याकडे गेले. त्यावेळी चिंतामणी मिश्र हे प्रख्यात ध्रुपदीय पेशव्यांचे पदरी होते. त्यांच्याकडे देवजीबुवांनी ध्रुपद शिकण्यास सुरुवात केली. चिंतामणी मिश्र हे कनोजी ब्राह्मण होते आणि महान ईश्वर भक्त होते. ते रोज नवी ध्रुपदे रचून पूजेनंतर देवासमोर गात असत. त्यांनी रचलेली अनेक ध्रुपदे निरनिराळ्या घराण्यात अजूनही प्रचलित आहे. सुप्रसिद्ध वामनशास्त्री ध्रुपदीय यांचेच शिष्य होत. सतत 24 वर्षे देवजीबुवांनी चिंतामणी मिश्रांकडे ध्रुपदाचा अभ्यास केला असे बाळकृष्णबुवांनी लिहिले आहे. चिंतामणी मिश्रांच्या मृत्यूनंतर ते ग्वाल्हेरला आले आणि हस्सू खानजवळ त्यांनी 4 वर्षे टप्प्याचा अभ्यास केला असे बाळकृष्णबुवांच्या चरित्रात लिहिले आहे. पण टप्प्याचा अभ्यास त्यांनी पंजाबात जाऊन केला असे इतर लेखक लिहितात. मागे लुखा या झाशीच्या गायकाकडे 3-4 वर्षे ते धमार शिकले आणि हद्दू खानकडे त्यांनी ख्यालाचा अभ्यास केला. ध्रुपद, धमार, टप्पा आणि ख्याल या चारही अंगात ते सारखेच प्रवीण झाले आणि त्यामुळे ग्वाल्हेरचे इतर गायक त्यांचा हेवा करीत असे म्हणतात. जनकोजीराव शिंदे यांची त्यांच्यावर फार मर्जी असल्यामुळे त्यांचे हयातीत देवजीबुवांची ग्वाल्हेरची नोकरी सुरळीत चालली होती. पण जनकोजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांना महाराजांचे छत्रीपुढे रोज गायले पाहिजे असा हुकूम कारभाऱ्यांच्याकडून मिळाला. देवजीबुवांना ही गोष्ट आवडली नाही आणि ते ग्वाल्हेरची नोकरी सोडून निघून गेले. ग्वाल्हेरची नोकरी सोडून ते फिरत फिरत धार येथे पोचले. त्यावेळचे धारचे महाराज यशवंतराव पवार यांनी त्यांना लागलीच आपल्या दरबारी ठेवून घेतली। राजेसाहेब स्वतः त्यांच्याकडे शिकत असत। त्यांचा स्वभाव अत्यंत साधा आणि वागणूक प्रेमळपणाची असे। जे कोणी त्यांच्याकडे जातील त्यांना ते मोकळेपणाने विद्यादान करीत। त्यांचे पट्टशिष्य लालजीबुवा ढेकणे आणि वामनबुवा कवठेकर हे होत। लालजीबुवांचे वडील गोविंद भट ढेकणे यांची आणि धारचे राजेसाहेब यशवंतराव पवार यांची पुणे मुक्कामी गाठ पडली। त्यांना ढेकणेबुवांचे कीर्तन फार आवडले आणि त्यांनी गोविंद भटजींना आपल्याबरोबर धारला आणले आणि त्यांना तिथेच स्थायिक करून जमीन वर्षासन वगैरे देणग्याही दिल्या। गोविंद भटजींना 3 मुलगे होते। त्या सर्वांनाच गायन शिकवण्याची त्यांनी देवजीबुवांना प्रार्थना केली। हे काम देवजीबुवांनी पत्करले व या तिघांनाही त्यांनी चांगली विद्या शिकवली। त्यापैकी लालजीबुवांचे नाव विशेष गाजले। लालजीबुवांचे दत्तक पुत्र पंडित केशव गणेश ढेकणे हे हल्ली कलकत्ता येथे संगीत शिक्षकाचे काम करीत आहेत। वामनबुवा कवठेकर व रावजीबुवा गोखटे हे देवजीबुवांचे शिष्य महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध होते। वामनबुवा कवठेकर ध्रुपदात प्रवीण होते तर रावजीबुवा गोखटे टप्पे फार चांगले गात। टप्पे गायक म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले केशवबुवा गोखटे व नारायणबुवा फलटणकर हे दोघेही याच रावजीबुवांचे पुत्र होत। बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे धार येथे देवजीबुवांच्याकडे गायन शिकण्यास गेले होते। ते गुरुसेवा फार मनापासून करीत असल्यामुळे देवजीबुवांचे त्यांच्यावर फार प्रेम होते। पण त्यांच्या पत्नीला बाळकृष्ण आवडत नसे। ती देवजीबुवांना बाळकृष्णबुवाला घरी शिकवू देईना। बाळकृष्णरावांनी केलेले कोणतेही काम तिला आवडत नसे। देवजीबुवा बाळकृष्णबुवांना आपल्याबरोबर देवदर्शनासाठी म्हणून सायंकाळी फिरायला घेऊन जात आणि त्यावेळी त्यांना चिजा सांगत। अशी 4 वर्षे बाळकृष्णबुवांनी देवजीबुवांच्याकडे काढली आणि तेवढ्या वेळात ते 300-400 चिजा त्यांच्याकडून शिकले। पण एक दिवस देवजीबुवांच्या पत्नीने हट्टच धरला की या बाळकृष्णाला आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून द्या। त्यावेळी देवजीबुवांचा नाईलाज झाला आणि त्यांनी आशीर्वाद देऊन बाळकृष्णबुवांना ग्वाल्हेरात जाऊन गाणे शिकण्यास सांगितले। देवजीबुवांच्या मृत्यूनंतर लालजीबुवांनी त्यांचे विद्यादानाचे व्रत जन्मभर चालवले होते। देवजीबुवांचे नामवंत शिष्य लालजीबुवा ढेकणे ध्रुपद धमार आणि टप्पे गात, गणपतराव ढेकणे धमार उत्तम गात असत, भालेराव ढेकणे ठोंबरी गात असत, वामनराव कवठेकर ध्रुपद धमार आणि टप्पे गात असत, रावजीबुवा गोखटे टप्पे गात असत। वामनबुवा कवठेकरांनीही अनेक शिष्य तयार केले। त्यातले प्रसिद्ध शिष्य नथ्थू सोनार, खंडेराव जोशी, नथोबा पाबळकर, दत्तोपंत जोगळेकर जे किर्लोस्कर कंपनीमध्ये प्रसिद्ध नट होते, जांभेकर आणि बापट। देवजीबुवांची एवढीच त्रोटक माहिती उपलब्ध आहे। त्यातील थोडीशी माहिती लालजीबुवांचे एक शिष्य पंडित दत्तोपंत दीक्षित यांच्याकडून मिळाली आहे, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे। हा लेख 1951 मध्ये लिहिला गेला आहे।